चित्र पहिले उत्पत्तीचे पुस्तक पहिलो अध्याय पहिल्या उत्तराकडल्यान पाचव्या उत्तरापर्यंत सतराचे पुस्तक नव्वद हाचे दुसरे उत्तर हो वेळ जावच्या पयलीच्यान देव सुरवातीक आसलो मागीर देवान स्वर्ग आणि पृथ्वी हाची रचना केली हो संसार सुनसान जावन आसलो ताच्या पासत देवान पृथ्वी रचयली आणि ताणें आज्ञा गायली उजवाड जाव ताणें सूर्य चंद्र आणि नखेत्रां रचयली देव बरो आणि तो सगळ्या वस्तूंचेर राज्य चलयता.